नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. घरगुती वापराचं गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग, सरकारने इंधन दरासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जागतिक आरोग्य दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातल्या 50 क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींचा रौप्य पदकानं गौरव. आणि मराठवाड्यात तापमानात लक्षणीय वाढ, छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे सिलेंडर 550 रुपयांना तर इतरांना 853 रुपयांना मिळतील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली. आजपासून हे दर लागू झाले. पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क लिटरमागे 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे, पण त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना स्वस्तात कच्चं तेल मिळत आहे, परिणामी या शुल्कवाढीचा फटका ग्राहकांना जाणवणार नाही, असं पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करून पेट्रोलचा दर 51 रुपये आणि डिझेलचा दर 41 रुपये प्रतिलिटर करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं इंधन दरासंदर्भात एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत मोरारजी देसाई योग संस्थेच्या 75 दिवसांच्या योग महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. जाधव यांनी या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.
अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमारी देश की जो धरोहर है, हमारी देश का जो पुराने जमाने से योगा चलते आ रहा है, उसको पूरे दुनिया में ले जाने का काम हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने किया. ये 11वां जो हमारा योग दिवस हम 21 जून को मना रहे हैं, तो उसका 100 दिन का काउंटडाउन कार्यक्रम हमने तय किया था और हर 25 दिन के बाद में देश के हर एक कोने में ये कार्यक्रम होने जा रहे हैं.
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा आणि इतर योजनांमधून केंद्र सरकार पैसा पुरवत आहेच, पण राज्य सरकारनं गरजेनुसार मागणी केली तर अतिरिक्त मदत दिली जाईल, असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलं. नंदुरबार इथं काल कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचं उद्घाटन चौहान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेती आणि ग्रामीण विकास विभागाच्या योजनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य तसंच लोकसहभागातून गरिबी मुक्तीसाठी विशेष योजना राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयोगशाळांचं जाळं सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिले आहेत. दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोगशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. नवयुग हे सायबर गुन्ह्यांचं असल्यामुळे पोलीस यंत्रणेनं तंत्रज्ञान स्नेही असण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमची डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे. कारण जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनी इक्विप्ड असलेल्या लॅब्स हे अत्यंत महत्वाचे आहेत. अतिशय चांगल्या कॅपेबिलिटीज आपण मिळवलेल्या आहेत की ज्यातनं सायबर क्राईम तो डिसायफर करू शकतो.
दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार तसंच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणात 5 पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. यासाठी सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातल्या 50 क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना काल रौप्य पदकानं गौरवण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली हा गौरव सोहळा पार पडला. दरम्यान धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी शासनानं 403,89,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्या विस्तारित इमारतींसाठी एकूण 8,26,000 चौरस फूट क्षेत्रावर बांधकाम करण्यात येणार असून लवकरच याची निविदा प्रक्रिया पार पडेल असं पाटील यांनी सांगितलं. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवतीच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार असल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून समोर आलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. काल पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही बाब नमूद केली.
आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये एकंदर सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला. साधिकते 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळाले नाही ही जबाबदारी रुग्णालयाची होती. त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे. रुग्णालयाने रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना, कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती, फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तशाव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही, त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे.
या प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर रुग्णालयावर योग्य कारवाई करण्यात येईल असं चाकणकर यांनी सांगितलं. दरम्यान दीनानाथ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ धनंजय केळकर यांनीही काल पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाशी संबंधित डॉ सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. येत्या गुरुवारपर्यंत ते सेवामुक्त होतील असं केळकर यांनी सांगितलं. रुग्णाकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून आगाऊ रक्कम घेण्याचं धोरण रुग्णालयानं रद्द केलं असून रुग्णाशी संवेदनशीलतेनं वागण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना पुढील उपचारासाठी हवाई रुग्णवाहिकेनं काल मुंबईत नेण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत लातूर इथं सुधारणा होऊन ते धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मनोहर यांनी घरगुती वादातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 30 एप्रिलपर्यंत परभणी जिल्ह्यात कर्करोग तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी तालुका आणि ग्रामीण स्तरावर कर्करोग निदान वाहनामार्फत आरोग्य शिबिरं घेण्यात येणार आहेत. अधिकाधिक रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडीजवळ कर्नाटकहून येणाऱ्या एका यात्रेकरूंच्या बसनं अचानक पेट घेतला. चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांच्या सर्व सामानासह संपूर्ण बस जळून खाक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी या उपक्रमात काल अनेक नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली निघाले. शिधापत्रिका, सामाजिक अर्थसहाय्य योजना, जमिनीच्या मोजणीचे प्रलंबित प्रकरणं, फेरफार अशा समस्यांचा यात समावेश होता. हक्काचं ठराविक मानधन देण्याच्या मागणीसाठी ग्रामरोजगार सेवकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल धरणे आंदोलन केलं. ग्रामरोजगार संघटनेच्या आंदोलनात शेकडो ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीनं वाचन सप्ताह सुरू झाला. विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन झालं. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन करण्यासाठी वेळ द्यावा असं आवाहन पाठक यांनी केलं. रेल्वे रूळ देखभालीच्या कामामुळे निजामाबाद नांदेड निजामाबाद गाडी काही दिवस पूर्णतः रद्द करण्यात आली असून दौंड निजामाबाद दौंड ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. हवामान. राज्यात काल सर्वाधिक तापमान अकोला इथं 43.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 42, छत्रपती संभाजीनगर इथं 41, नांदेड 40.5 तर धाराशिव इथं 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. घरगुती वापराचं गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग. सरकारनं इंधन दरासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातल्या 50 क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींचा रौप्य पदकानं गौरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.